तू सैलरी क्या भेटेल आता सैलरी
अडीच वर्ष कॉलेज एम ए झाल्यावर 1 लाख खाली चालू इंजिनिअरिंग जे लायसन्स भेटतात ना